आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकीकृत पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. जळगाव इथं लखपती दिदी संमेलनात पंतप्रधान आज संवाद साधणार. नेपाळ बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 25 जणांचे पार्थिव देह नातेवाईकांच्या स्वाधीन. वारसांना आर्थिक मदत जाहीर. आणि राज्यातल्या काही भागात पावसाचा पुन्हा जोर. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निश्चित पेन्शनची तरतूद करणाऱ्या एकीकृत पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की योजनेच्या पहिल्या भागात किमान 25 वर्षांच्या पात्र सेवेनंतर सेवानिवृत्त होण्यापूर्वी मागील 12 महिन्यातील सरासरी मूळ वेतनाच्या 50% रकमेची हमी आहे. दुसऱ्या भागात कर्मचाऱ्याच्या निधनानंतर 60% पेन्शन कुटुंबाला मिळण्याची हमी आहे. वैष्णव म्हणाले की या योजनेचा सुमारे 23 लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. योजनेचं स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा गाडा चालवण्यात केंद्र सरकारी कर्मचारी देत असलेल्या योगदानाचं कौतुक केलं. तर 32 लाख कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या कर्मचारी शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घेऊन सरकारच्या निर्णयाची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव इथं लखपती दिदी संमेलनात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. या कार्यक्रमात 11 लाख लखपती दिदींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. या योजनेमुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार असून बचत गटांसोबत काम करणाऱ्या लक्षावधी महिलांना लाभ देण्यासाठी 2500 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. यावेळी मोदी बचत गटाच्या महिलांशी संवाद साधणार आहेत. त्यात त्यांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ आणि इतर काही महिलांच्या कल्पना ते जाणून घेणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नेपाळ बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 25 जणांचे पार्थिव देह भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानानं काल जळगाव इथं आणण्यात आले. रुग्णवाहिकेतून त्यांच्या मूळ गावी नेण्यात येऊन आवश्यक प्रक्रियेनंतर हे पार्थिव देह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की या अपघातात जखमी झालेल्यांवर नेपाळमध्येच रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये सानुग्रह मदत स्वरूपात दिले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे सकाळी 11 वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 113 भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित होईल. newsonair.gov.in हे संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवरही हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे युट्यूब चॅनल, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. रात्री 8 वाजता या कार्यक्रमाचं मराठी भाषांतर ऐकता येईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्याचा विरोधकांचा प्रयत्न हाणून पडणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल यवतमाळ इथं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात बोलत होते. महिलांची समाजात कुटुंबात भागीदारी वाढवण्यासोबत त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असल्याचं सांगताना या योजनेसाठी आतापर्यंत 1,40,00,000 महिलांनी नोंदणी केली. त्यापैकी 1,07,00,000 बहिणींच्या खात्यात आपण रक्कम देखील जमा केली आहे. राज्यातील शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत नोंदणी सुरूच राहील असंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचं आव्हान असून त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित करावं असं आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यात दी डेक्कन शुगर तंत्रज्ञ संघटनेच्या 69व्या वार्षिक अधिवेशन आणि प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी दूरस्थ पद्धतीनं केलं. साखर आयुक्त डॉ कुणाल खेमनार, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. देशातील साखर कारखाने आधुनिक करून त्यांना दिशा देण्याच्या कामात साखर महासंघानं सिंहाचा वाटा उचलला असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितलं. A1 आणि A2 प्रकारचं दूध आणि दुधाची उत्पादनं यांच्या सर्व पाकिटांवरील सर्व दावे तत्काळ काढून टाकावेत असा आदेश भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरणानं दिला आहे. ऐकूया याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
A1 आणि A2 प्रकारचं दूध आणि दुधाची उत्पादनं यांच्या सर्व पाकिटांवरील सर्व दावे तत्काळ काढून टाकावेत असा आदेश भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरणानं दिला आहे. अन्न व्यवसाय कंपन्या FSSAI परवाना क्रमांकाखाली दूध आणि दुधाची उत्पादनं A1 आणि A2 वर्गीकरणात विकत असल्यामुळं हा आदेश देण्यात आला आहे. दुधाचं A1 आणि A2 वर्गीकरण प्रथिनांच्या संरचनेतील फरकाशी निगडीत आहे, त्यामुळं A2चे दुधातील चरबीबाबत कोणतेही दावे दिशाभूल करणारे आणि 2006 कायद्यातील तरतुदींच्या विपरीत असल्याचं प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. FSSAI नं पुढेही असं सांगितलं की 2011 अन्न सुरक्षितता आणि मानक नियमांमध्ये नमूद केल्यानुसार दुधासाठीच्या मानकांमध्ये A1 आणि A2 प्रकारांवर आधारित दुधाचा कोणताही फरक केलेला नाही किंवा त्याला मान्यता नाही, त्यामुळे A1 आणि A2 प्रथिनांशी संबंधित सर्व दावे अन्न व्यवसाय कंपन्यांनी त्यांच्या वेबसाईट्सवरून तत्काळ काढून टाकण्याचा आदेश FSSAI नं दिला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यावेळी जागावाटपाबद्दल चर्चा झाली, मात्र जागावाटप कोणत्या पक्षाला किती जागा याबद्दल काहीही ठरलं नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत अकोला जिल्ह्यातील 858 घरांच्या छतांवर सौर पॅनलच्या माध्यमातून वीज निर्मिती सुरू झाली आहे. वापराएवढी वीज निर्मिती होत असल्यानं त्यांचं वीज देयक शून्यापर्यंत कमी झालं आहे. या पर्यावरणपूरक योजनेचा जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केलं आहे. महानिर्मितीच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील साक्री इथल्या शिवाजीनगर इथं उभारण्यात येत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पापैकी 25 मेगावॅट स्थापित क्षमतेचा साक्री 1 प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या ठिकाणी एकंदर 70 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं असून यातून वार्षिक 45 दशलक्ष युनिट वीज निर्मिती अपेक्षित आहे. राज्यातल्या काही भागात पावसानं पुन्हा जोर धरला आहे. धुळे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून साक्री तालुक्यात पांझरा जामखेडी मालनगाव प्रकल्पातून पाण्याचा प्रवाह सतत वाढतच आहे. तसंच निम्न पांझरा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्यानं पांझरा नदीपात्रासह इतर नदी नाल्यांना पूर आलेला आहे. दरम्यान अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नाशिक शहर तालुका तसंच इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात जोरदार पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरणातून पुन्हा एकदा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात पाटोदा महसूल मंडळात 8 दिवसात दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली असून पाटोदा मंडळातील अनेक नद्यांना पूर आले आहेत. मांजरा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यात वडवणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. तर नांदेड जिल्ह्यात 3 तालुक्यातील 8 महसूल मंडळांमध्ये काल सकाळपर्यंत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 12 ते 15 दिवसांनी दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 99% अधिक पावसाची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. कुडाळ इथं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं मुक्या प्राण्यांची पुराच्या पाण्यातून सुटका केली. सांगली जिल्ह्यात देखील मुसळधार पावसामुळे ओढे नाले भरून वाहत आहेत. काही मार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसामुळे जलाशय पूर्ण भरले असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. पुण्यातही पावसाची संततधार सुरू असून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हवामान. जळगाव धुळे पुणे सातारा अहमदनगर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एकीकृत पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. जळगाव इथं लखपती दीदी संमेलनात पंतप्रधान आज संवाद साधणार. नेपाळ बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 25 जणांचे पार्थिव देह नातेवाईकांच्या स्वाधीन. वारसांना आर्थिक मदत जाहीर आणि राज्यातल्या काही भागात पावसाचा पुन्हा जोर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.